मानसिक पाळीमध्ये आहार कोणता घ्यावा हे कर्ण ऐकून बोलत आहे. लहान मुलाची उंची वाढवण्यासाठी कोणता आहार द्यावा? अंगातील रक्त वाढवण्यासाठी कोणता आहार खावा? ही आता प्रश्न रेकॉर्ड करतो मग नंतर उत्तर सांगतो काय तुमचं प्रश्न उत्तर तुमच्याकडून तुम्हाला विचारलो तर मग सांगतो. असं म्हणजे आहे याचं नाही तर बाई